मध्ये कॅन्सर सेंटर नक्की झालं. पुण्यामध्ये ट्रीटमेंटसाठी आणि सेकंड ओपिनियनसाठी म्हणून त्याला इथे घेऊन आलो. डॉक्टर मिसेस मेहतांच्याकडे अपॉइंटमेंट घेतली, त्यांनी चेकअप केलं, दुसऱ्या दिवशी ऍडमिट व्हायला सांगितलं. केएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं. ताबडतोब किमो सुरू करा म्हणून सांगितलं. माझ्याबरोबर त्यावेळेला आमचे एक मित्र डॉक्टर सारंग पांडे ते होते. ते म्हणाले मॅडम ना म्हणतो डिस्चार्ज. मी मॅडमने सांगितलं की डिस्चार्ज झालं. ते म्हणाले अरे दोन महिने सुद्धा जगायचा नाही हा माणूस, डिस्चार्ज कसा मागतो त्यांच्या मराठीमध्ये. तरी पण डिस्चार्ज घेतला आणि त्याला माझ्या डॉक्टरनी डॉक्टर शारद पाटील सांगितलं की त्याला कुठली ट्रीटमेंट घ्यायची त्याला ठरवायचं. 8 दिवसात कुणी मदत नसतं मरणार असेल तर कुणी वाचवू शकत नाही. तर असं खचून जायचं काही कारण नाही. डिस्चार्ज घे, त्याला सगळीकडे फिरवणार आणि शेवटीच जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो त्याचा असला पाहिजे. त्याप्रमाणे मग आयुर्वेद होमिओपॅथी ॲलोपॅथी याचं सगळ्याच त्याला परिचय करून देणार. 7 दिवसांनी त्या काळचे प्रसिद्ध डॉक्टर नानक वैद्य नानक यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू झाली. 1 वर्षभर फारशी सुधारणा नाही पण उच्च प्रगतीही झाली नाही. 1 वर्षानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या तब्येतीनुसार मी आता याच्यापुढे ट्रीटमेंट देऊ शकणार नाही. म्हणून मग त्यावेळेला आमचे फॅमिली डॉक्टर वैद्य दिलीप गांगे यांच्या याला जाऊन विचारलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे मी करते याची ट्रीटमेंट. त्याप्रमाणे 2003 पर्यंत अव्या ट्रीटमेंट चालू होती. मध्ये 97 साली आतड्यावर प्रेशर यायला लागलं, पॅन्क्रियास तर कॅन्सर इतका वाढला की त्यामुळे प्रेशर यायला लागलं आणि अन्न पुढे सरकेलं म्हणून एक बायपास करण्याची गरज पडली. डॉक्टर धनंजय केळकरांनी त्यावेळेला बायपास केली. त्यावेळी पहिल्यांदा कॅन्सरचा प्रकार करावा. शारंग पाटीला विचारलं की हा कसा कॅन्सर आहे रे बाबा. थोडा काय नाही स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे, काही काळजीचं कारण म्हणजे किती जगेला पण नॉर्मल लाईफ जगू शकतो किंवा 6 महिने मरू शकतो. त्यावेळी मला खूप विचित्र वाटलं पण शेवटी मानसिक अवस्था पेशंटची काय असेल याच्यावर बरंच अवलंबून असतं हे पुढे मला अनुभवाने कळायला लागलं. आज 16 वर्ष झाली या गोष्टीला. 2003 पासून तिची ऍक्टिव्ह ट्रीटमेंट बंद झाली. काही जर झालं तर तो फोन करतो आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट तेवढ्यापुरती घेतो. सगळे उत्तम चाललेले आहे. आता तो इज वरीलेस, तर त्याला आता त्याची काळजी नाही, त्यामुळे तो रोग परत येईल असंही मला वाटत नाही. आयुर्वेदाचं आणि वैद्य दिलीप गाडगिळ्यांचं आभारी आहे.
अत्यंत खतरनाक कॅन्सर जी केस आहे ती एक पॅन्क्रिया म्हणजे आता लिव्हरचा आणि समस्या दुसऱ्या जे वाद असते तो कॅन्सर अतिशय खतरनाक असतो आणि त्याला 93 साली 97 साला उपयोग झाला होता. 93 साला आणि डॉक्टर मेहता त्यांनी ज्यांनी ऑपरेशन केलं त्या आमच्याकडे प्रोफेसर होत्या विजय मेडिकलला आणि ही केस फारच त्यांना लिव्हरमध्ये पण मेटास्टिस झालं होतं आणि खरोखर एक आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आणि वैद्य गाडगिळ्यांच्या प्रयत्नाने आणि सगळ्यांच्या सदिच्छेने आणि मुख्य म्हणजे कॅन्सर करावा तो डॉक्टरांनी वेळ होतो परंतु मुख्य म्हणजे पेशंटचा आत्मबल विश्वास तर जगण्याची जिद्द जी असते ती आपण यांच्या चेहऱ्यावर बघतोय आता सगळे त्याच्यामुळे 80% कॅन्सर बरा व्हायला त्याचं